पुढची नोंद आहे पळस. इंग्रजीत फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असं म्हणतात. शोभिवंत फुलासाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष पळस हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचं शास्त्रीय नाव ब्युटिया मोनोस्पर्मा आहे. तो मूळचा दक्षिण आशियातील असून पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशातील उष्ण प्रदेशात आढळतो. महाराष्ट्रात तो पानझडी वनामध्ये आढळतो. पळस हा मध्यम आकाराचा वृक्ष सुमारे 15 मीटर उंच वाढतो. खोडाचा घेर सुमारे 1.5 ते 1.8 मीटर असतो. साल राखाडी, निळसर किंवा फिकट तपकिरी असून तिच्या लहान मोठ्या ढलप्या सोलून निघतात. सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचातून आणि भेगामधून लाल रस पाझरतो. हा रस सुकल्यावर त्याचा विशिष्ट डिंक बनतो. त्याला इंग्रजीत ब्युटिया गम किंवा बेंगॉल किनो असं म्हणतात. पाने संयुक्त एकाड एक आणि पिच्छाकृती असून मोठी आणि त्रिदली असतात. यावरून मराठी भाषेत पळसाला पाने 3 अशी म्हण पडली आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात या वृक्षाला केशरी लाल रंगाची फुले येतात. फुलं मोठी द्विलिंगी आणि बिनवासाची असून ती फांद्यांच्या टोकाला किंवा पानांच्या बगलेत लांब मंजिरीवर येतात. ती अनेक व सुमारे 2 ते 2.5 सेंटीमीटर लांब असतात. त्यामुळे ज्या परिसरात पळसाची झाडं असतात तो परिसर या भडक रंगाच्या फुलोऱ्यामुळे दूरवरून पेटल्यासारखा वाटतो. म्हणून इंग्रजीत त्याला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणतात. शिंबावंत फळे 15 ते 20 सेंटीमीटर लांब आणि सुमारे 45 सेंटीमीटर रुंद असतात. त्यात एकच बी असतं. पळसाचं लाकूड काळपट पांढरं असतं. त्यावर पाण्याचा परिणाम होत नाही. म्हणून मोटेसाठी तसंच विहिरींच्या काठावर बांधकामासाठी त्याचा वापर होतो. पानं राठ आणि कडक असतात. त्यापासून पत्राळ तयार करतात. फुलापासून केशरी रंग मिळतो. त्याचा वापर होळीचा रंग आणि कपडे रंगवण्यासाठी केला जातो. फुलाच्या रंगाकडे डास आकर्षित होतात आणि त्यातील मकरंदामध्ये ते अंडी घालतात. परंतु ही अंडी उबत नाहीत त्यामुळे डासांची निर्मिती कमी होते. खोडापासून मिळणाऱ्या डिंकाचा वापर औषधात करतात. त्यातील टॅनिनचा कातडी कमवण्यासाठी वापर करतात. ही नोंद ढेपे राजा यांनी लिहिली होती.